विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. गरीब आणि गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींनी योग्य माध्यमातून आपल्या अडचणी पोहोचवल्या तर त्या सोडवण्यास नेहमीच कटिबद्ध असल्याची भावना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात व्यक्त केली. जिव्हाळा फाउंडेशनच्या मदतीनं 100 विद्यार्थिनींना पोषक आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. निरोगी जीवनशैलीसाठी पोषक आणि संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावणं अशक्य आहे असं पाटील म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन आज पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये साजरा करण्यात आला. येत्या 2 वर्षात पक्ष मजबूत करू असा संकल्प मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. पुणे मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी पुणे मेट्रोच्या पुणे महानगरपालिका स्थानकाच्या रुळांवर आंदोलन केलं. मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मेट्रो सेवा तात्काळ थांबवली. घटनेचं गांभीर्य ओळखून महामेट्रोचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमक दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले. या आंदोलनादरम्यान मेट्रोची सेवा काही काळ बंद करण्यात आली होती. या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचं चिंतनस्थळ अशी ओळख असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याला आजपासून येत्या 17 मार्चपर्यंत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचा प्रारंभ आज श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशा भव्य दिंडी सोहळ्याने झाला. टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिंडी सोहळा पार पडला. पुणे महापालिका आगामी काही महिन्यात शहरात 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार आहे. तसंच आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष देखील सुरू केला जाणार आहे. यासाठी सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आणि प्रबुद्ध भारत यांच्या वतीनं देशातील पहिलं संविधान सन्मान संमेलन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन समाज प्रबोधनकार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकीर्ती यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील. संविधानाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं, चर्चासत्र आणि संवाद यात होणार असल्याचं प्रबुद्ध भारत मंडळानं कळवलं आहे. अंतःकरणातून प्रेमभावाने समानता आली तर खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उल्लेखित केलेल्या समतेचा आणि बंधुतेचा आदर होईल असं मत 27व्या विश्व बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे यांनी पुण्यात व्यक्त केलं. विश्व बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्व बंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काशाय प्रकाशन यांनी प्राध्यापक वारे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विश्व बंधुता मूल्य संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापिका भारती जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या आजाराने राज्यातल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातल्या जीबीएस रुग्णांची संख्या 225 झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. सिमला मिरची, कांदा आणि भुईमुग शेंगाच्या भावात घसरण झाली तर मटार, घेवडा महागले आहेत. पालेभाज्यांमध्ये शेपू, कांदापात, चाकवताच्या भावात वाढ झाली. उन्हाचा कडाका वाढल्यानं फळ बाजारात संत्री, लिंबू आणि पपई या फळांना मागणी वाढली असून भाव देखील वधारले आहेत. फुल बाजारात सध्या मंदीचं वातावरण आहे. पिंपरीच्या मेजर ध्यानचंद मैदानावर हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या पुढाकारानं राज्यस्तरीय अस्मिता हॉकी लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत परणवी कांसे हिनं केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मुलींच्या उपकनिष्ठ गटात पुणे संघानं मुंबई उपनगर संघावर मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. नागपूर आणि यवतमाळ संघानं देखील अंतिम 4 संघात स्थान मिळवलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 14.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या तापमानात आणखी थोडी वाढ होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.